अहो केळी वाल, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, तुमच्याकडची तुमच्याकडची केळी मला दाबाना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, तुमच्याकडची केळी मला दाबाना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना।
अगं अगं काय करतेस? चौकात कसा मी थांबू आणि ही केळी कशी मी दाऊ, नाहीच येळ इथं थांबाया, नको चरिता खेळ तू खेळू जा।
असं श्रावण मास त्यात उपवास, असं श्रावण मास त्यात उपवास, तुम्हीच केळ्यांचा भर बना घास,
जमणार नाही।
अहो केळी वाल, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, तुमच्याकडची तुमच्याकडची केळी मला दावाना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना।
चढा भाव असे माझ्या केळ्यांना, 12 रुपये ग एक डझनाला, पिकलेली केळी लई चवदार, आवड याची ग सर्वांना फार।
घरच्या माणसाला कसला हो भाव, घरच्या माणसाला कसला हो भाव, फुकट तुम्ही द्याव आम्ही सुखान खाव।
चल चल
या मस्तानीच तुम्ही, या मस्तानीच तुम्ही बाजीरावना, या मस्तानीच तुम्ही बाजीरावना, तुमच्याकडची केळी मला दहावाना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना, अहो केळी वाल जरा तुम्ही थांबना।
नको रागाऊ ग सजनी, नको रागाऊ ग अशी तू सजनी, कशी करू मी तुझी मन धरणी।
चल चल दूर हो।
अगं तुझ्याच साठी मी काढला येळ, करूया सुरू आपण हुत्तू तुझा खेळ, हुत्तू तुझा खेळ, अगं हुत्तू तुझा खेळ।
अहो केळी वाल
माझी केळी वाली,
अहो केळी वाल
अगं माझी केळी वाली,